അൽഹംദുലില്ലാഹി വകഫ വസലാമുൻ അലാ ഇബാദിഹി അല്ലദീ നസ്തഫ അമ്മാ ബാദ്. റമദാനുൽ മുബാരക് മേ തരാവി പഠാനേ പർ ഉജ്രത് ലേനേ കേ സിൽസിലേ മേ യേ ബാത് യാദ് രഖനി ചാഹിയേ കേ റമദാനുൽ മുബാരക് മേ 20 രക്അത്ത് തരാവി ബാജമാത് പഠനാ സുന്നത് മുഅക്കദാ ഹൈ ഔർ ബിലാ ഉസ്ർ ഇസ്കോ ഛോഡ്നാ ഗുനാഹ് ഹോഗാ ഔർ ഇസ്കോ ഹഖീർ സമജ്തേ ഹുവേ ഔർ മുസ്തഖിൽ ഛോഡ്നാ യേ മുനാസിബ് നഹീ ഔർ ഗുനാഹ് കാ സബബ് ഹൈ ഔർ യേ നമാസ് ഭീ ശായിര ഇസ്ലാം മേ ശുമാർ ഇസ്കാ കിയാ ജാതാ ഹൈ. ഫിർ നമാസ് മേ പൂരാ ഖുർആൻ പഠ്നാ യേ അലഗ് ഏക് മുസ്തഖിൽ സുന്നത് ഹൈ ഔർ യേ ഹസ്രത് ഉമർ ഫാറൂഖ് റളിയല്ലാഹു തആലാ അൻഹു കേ സമാനേ സേ ജബ് സേ മുതഅയ്യൻ ഹോ ഗയി ക്യൂൻകി അല്ലാഹ് കേ റസൂൽ സല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം നേ ഫർമായാ കേ മേരി സുന്നത് ഔർ സുന്നത് ഖുലഫായ റാശിദീൻ അൽ മഹ്ദിയീൻ കാ ജോ റാസ്താ ഹൈ തരീഖാ ഹൈ സുന്നത് ഹൈ ഉസ്കോ ഇഖ്തിയാർ കരോ തോ യേ സഹാബ കരാം കി സുന്നത് ഹൈ ഗോയാ ഹമാരേ ലിയേ ഭി സുന്നത് ഹീ ഹൈ തരീഖാ അഹ്ലെ സുന്നത് വൽ ജമാഅ കാ. ഫിർ നമാസ് മേ അഗർ ലോഗ് ബോജ് മഹ്സൂസ് കരേ തോ ഖത്മ കാ ഇഹ്തിമാം കർനാ ജ़രൂരി നഹീ ഹൈ, യാനി ലഗേ കേ ഏക് പൂരാ ഖുർആൻ മുക്കമ്മൽ കർനേ കേ നതീജേ മേ ലോഗോ പർ ബോജ് ഹോതാ ഹൈ തോ ജ़ാരി ബാത് ഹൈ ഇസ് സുന്നത് കോ ഛോഡാ ജാ സക്താ ഹൈ. റോസാനാ കം കം ഖുർആൻ പഢ് ലിയാ ജായേ, ഇത്നാ പഢ് ലിയാ ജായേ കേ ബസ് 20 രക്അത്ത് ആസാനി കേ സാത്ത് അദാ കർ ലി ജായേ ഔർ പൂരാ ഖുർആൻ നാ ഹോ പായേ. ജൈസേ ഗർമിയോ മേ മഗ്രിബി മുമാലിക് കേ അന്ദർ ലംബേ ദിൻ ഹോനേ കി വജഹ സേ അഗ്ലേ ദിൻ കാം പേ ജാനേ കി വജഹ സേ ലോഗോ കോ മശക്കത്ത് ഹോ ജാതി ഹൈ തോ ഥോഡാ ഥോഡാ സാ പഢ് ലിയാ ജായേ. ഔർ ഇസി തരീക്കേ സേ യേ ബാത് സമജ് മേ ആനി ചാഹിയേ കേ തരാവീഹ് പർ ഉജ്രത് ലേനാ അഹ്നാഫ് കേ നസ്ദീക് മുതഖദ്ദിമീൻ മേ സേ നാജായിസ് ഹൈ. ലേക്കിൻ ബാസ് ഫുഖഹാ നേ ബാദ് മേ മുതഅഖിരീൻ മേ സേ ജ़റൂറത് കി വജഹ സേ ഇസ്കി ഇജാസത് ദി ഗയി. ഔർ ജ़റൂറത് കാ മത്ലബ് യേ ഹൈ കേ ഉജ്രത് കി ഇജാസത് ന ദേനേ കി സൂറത് മേ സഖ്ത് ദീനി നുഖ്സാൻ കാ അന്ദേശാ ഹോ. മത്ലബ് ജൈസേ ഏക് ശഖ്സ് ഉസ്കാ ഡിപെൻഡൻസ് ഇസി പർ ഹൈ, ഉസ്കാ പൂരാ ഗുസാരാ ഇസ് പർ ഹോതാ ഹൈ കേ റമദാൻ മേ കുഛ ഉസ്കോ പൈസേ മിൽ ജായേംഗേ തോ ഉസ്കാ ഏക് ആധ ദോ മഹീനേ കാ ഹഫ്തേ ദസ് ദിൻ കാ മഹീനേ കാ കോയി ഗുസാരാ ചൽ ജായേഗാ. യാനി ഹാൻഡ് ടു മൗത്ത് ജോ ലോഗ് ഹോതേ ഹൈ വാഖിഅതൻ ജ़റൂറത് മന്ദ് ജോ ഹോതേ ഹൈ, യാ കം തൻഖാഹ് ഉൻകി സാരാ സാൽ രഹതി ഹൈ ഔർ ഇസ്മേ ഉൻകോ ഥോഡി സി ജ़റൂറത് ഹൈ തോ ഇസ്ലിയേ കുഛ ഫുഖഹാ നേ മുതഅഖിരീൻ മേ സേ യാനി ബാദ് വാലോ മേ സേ ഇസ്കി ഇജാസത് ദി ഹൈ. احناف کی اصل رائے تو یہی ہے کہ دینی تعلیم پر، تعلم پر، امامت پر، اذان دینے پر، قرآن پڑھانے پر کوئی اجرت نہیں لی جا سکتی اور اس کو ناجائز اور حرام قرار دیا گیا تھا اور یہی اصل فتویٰ ہے. لیکن متاخرین نے جب یہ دیکھا کہ امت کے اندر یہ علماء، یہ اساتذہ، فقہا، قراء حضرات، ان کو اگر معاشی سپورٹ جو پہلے اسلامی حکومتوں میں وظیفے کی صورت میں مل جایا کرتی تھی، اب وہ سپورٹ نہیں مل رہی ہے، تو اگر ان کو کچھ نہ کچھ اجرت دے کر کام نہ کرایا گیا تو ظاہری بات ہے وہ اپنے گھر چلانے میں، اپنی اولاد کو کھلانے پلانے کے لیے، اپنا پیٹ پالنے کے لیے محنت کریں گے، کوئی مزدوری کریں گے، اور اس وجہ سے وہ دین کا جو یہ اہم ترین کام ہے چھوٹ جائے گا. بچوں کو قرآن پڑھانا، سکھانا، یاد کرانا، عالم بنانا، مفتی بنانا، یہ سارے کام رہ جائیں گے، امامت کرانا، اسی طریقے سے جمعہ عیدین پڑھانا، اور اسی طریقے سے نکاح اور جنازے کی ترتیب، تو یہ سب چیزیں چونکہ ضائع ہو جائیں گی. اسی طرح تراویح کا پڑھنا پڑھانا، پورا قرآن اس میں سنانا، اچھی بڑی کمٹمنٹ ہے، پورا مہینہ آدمی اس میں کچھ اور کام نہیں کر سکتا، سب چھوڑ چھاڑ کے اس کو یہ توجہ دے کر قرآن یاد کرنا پڑتا ہے، محنت کرنی پڑتی ہے اکثر لوگوں کو جن کا قرآن بہت مضبوط نہ ہو سکا ہو. تو اب ایسی صورت میں اگر اس کی اجازت نہ ہو تو خطرہ ہے کہ یہ دین کا اہم شعار جو ہے وہ چھوٹ جائے. اس لیے بعد والے فقہا نے، احناف میں سے انہوں نے، امام شافعی رحمۃ اللہ علیہ اور دیگر ائمہ، کہ ہاں چونکہ اجرت لینے کی گنجائش ہے سو اس پر فتویٰ دیا اور یہ آسانی کا راستہ کھولا تاکہ یہ خدمت دین کی ختم نہ ہو جائے. لیکن اس میں یہ بات اچھی طرح سے سمجھ لینی چاہیے کہ تراوی میں ختم قرآن ایک سنت ہے، سنت موقعہ نہیں ہے، لازمی نہیں ہے، اس کے علاوہ بھی آخری کی صورتوں سے یا جو صورتیں یاد ہیں ان سے بھی نماز کو ختم کیا جا سکتا ہے. اس لیے لہٰذا ختم قرآن کی شرط لگا کر उसका इवज़ लेना जायज़ न होगा। और हमारे उर्फ यही है कि हाफिज़ को नफ़ से तरावी के बदले कोई इवज़ नहीं देता, बल्कि ख़त्म कुरान ही पर इवज़ दिया जाता है। यानी खाली तरावी पढ़ाने पर किसी इमाम को अगर भले वो आखिरी सूरतों से पढ़ाए, छोटी छोटी सूरतों से पढ़ा दे, उसकी इमामत पे बदला दिया जाए, क्योंकि इमामत फ़र्ज़ है, शायर इस्लाम में से है, तरावी ख़ुद शायर इस्लाम में से है, तो नफ़से तरावी पर पैसे दे देना या नमाज़ पढ़ाने पर, तो इसकी गुंजाइश तो है, लेकिन ख़त्म कुरान के बदले के तौर पर पैसे देना ये बिल्कुल जायज़ नहीं। और दलील इसकी यह है कि अल्लाह सुबहानहु व तआला इरशाद फरमाते हैं, वला तश्तरू बि आयाति समनन क़लीला। तफसीर इब्न कसीर में इसमें अबुल आलिया, जो बहुत बड़े ताबई गुजरे हैं, उनका कौल मशहूर है कि जिन्होंने इसकी शरह की कि ला तअखुज़ू अलैहि अजरा, कि उस पर अजर न लिया जाए। इसी तरह मुसन्नफ़ इब्न अबी शैबा के अंदर जो रिवायत है उसमें अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि इक़्रअुल क़ुरआन वला तअकुलू बिह वला तस्तकसिरू बिह, कि क़ुरान को पढ़ो, तिलावत करो, लेकिन इसके ज़रिए कमाई न करो, खाओ पियो मत, इससे माल में इजाफा न करो। बहकी की रवायत में यह है कि मन क़रा अल-क़ुरआन यतअक्कलु बिहि अन्नास जाअ यौम अल-क़ियामति व वजहुहु अअज़मुन लैसा अलैहि लहम, कि जो शख्स क़ुरआन की तिलावत करे, उसको पढ़े, जिसके ज़रिए वो लोगों से माल कमाए, खाए, तो क़यामत में इस तरह आएगा कि उसके चेहरे पर हड्डी ही होगी, कोई गोश्त नहीं होगा। गो हदीस की सनद में कुछ कलाम है, लेकिन तरगीब और तरहीब में ऐसी अहादीस में से कुछ फ़ायदा उठाया जा सकता है। गोया मफहूम इसका क्लियर है और बिल्कुल वाज़े है, और सनद में किसी रावी की वजह से अगर कलाम हो भी तो मतन इसका बहरहाल दुरुस्त है माने के हिसाब से। तिर्मिज़ी शरीफ की रिवायत में من قرأ القرآن فليسأل الله به فإنه سيجيء أقوام يقرؤون القرآن يسألون به الناس, कि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि जो शख्स कुरान पढ़े उसको चाहिए कि उसकी तिलावत, उसकी क़िरात वो करे, जिसके ज़रिए वो अल्लाह से मांगे, क्योंकि अनकरीब ऐसे लोग आने वाले हैं कि जो कुरान पढ़ेंगे और उसके ज़रिए वो दुनिया में लोगों से मांगेंगे, लोगों से सवाल किया करेंगे अल्लाह के बजाय। इस मज़मून की कई रवायात आई हैं, तो अगरचे इनमें से कुछ ज़ईफ़ भी हैं, लेकिन बाहम एक दूसरे को सपोर्ट करके स्ट्रेंथन कर देती हैं, मज़बूत कर देती हैं। और जैसा अर्ज़ किया गया कि तरगीब वग़ैरह में और तरहीब में इस तरह की रवायात के मजमूए से कुछ फ़ायदा उठाया जा सकता है। इससे अब ये बात भी समझ में आ गई कि अगर किसी जगह तरावी पढ़ाने के लिए बिला मुआवजा कोई इमाम दस्तियाब ना हो, तो ऐसी सूरत में भी ये कर लेना चाहिए कि उससे इमामत, इशा की इमामत और इसी तरह वितर वगैरह के लिए मामला किया जाए, और कहा जाए कि भाई आप इसके लिए आइए, जो कि एक ज़रूरी अमर है, और फिर उसमें वो तरावी भी पढ़ाएं। तो तरावी पढ़ाना, इमामत कराना, ये सब ऐसा अमल है कि जिसके लिए गुंजाइश है कि वो उजरत ले लें, लेकिन इसमें क़ुरान के ख़त्म करने की, ख़त्म कुरान की यानी पूरे कुरान को सुनाने की शर्त न लगाई जाए और न उस पर पैसा दिया जाए। तो अगर ऐसा हो कि जो इतने से पारे पढ़ेगा, मिसाल के तौर पे 12 रकतें, तो उसको ज़्यादा पैसे मिलेंगे, जो 8 पढ़ेगा उसको कम, तो इसमें इशारा ये लगता है कि गोया इसमें नफ़्स-ए- कुरान और ख़त्म कुरान ही को असल मेयार बनाया गया और उस पर उजरत दी जा रही है कि पूरा कुरान सुनाया गया, जो चूँकि शरीयत में ज़रूरी नहीं है, ऐसी सूरत में बिला ज़रूरत का काम करके उस पर उजरत लेना नाजायज़ और हराम रहेगा, जो अहनाफ का ओरिजिनल फतवा है, दीनी कामों पर उजरत लेना जायज़ नहीं है। लेकिन जैसा अर्ज़ किया गया कि मुताखिरीन ने इसकी जो गुंजाइश दी है, वो बाद में हालात की वजह से, मजबूरी की वजह से लोगों को आसानी देने के लिए और इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह के और दिगर फुकहा के मसलक पर अमल करते हुए इसकी गुंजाइश दी गई है, वो भी जितनी ज़रूरत हो। ये बात जहन में रहे कि जब आसानी शरीयत में दी जाती है तो वो उतनी ही होती है जितनी उसकी ज़रूरत है। मिसाल के तौर पे सूअर खाने की अगर इजाज़त दी जाए, या पेशाब और शराब पीने की किसी प्यासे शख्स को जो कहत में हो इजाज़त दी जाए, तो वो उसी हद तक होगी जिस हद तक ज़िंदा रहने के लिए ज़रूरी है, जिसका वो फ़ैसला ख़ुद करेगा कि कब उसको लगता है कि उसकी ज़िंदगी की रमक लौट आई है, अब उसको मरने का ख़तरा नहीं लग रहा, जो लग रहा था पहले 2-3 लुक में खा के वो अगर अपने आप को अगरचे भूख महसूस करे, लेकिन जान जाने का खतरा अब महसूस न करे, वो टल गया, तो अब इससे आगे उसको नहीं खाना चाहिए, उसके लिए जायज़ ना होगा। इसी तरीके से यहाँ है, तो चूँकि तरावी पढ़ाना ज़रूरी है, उसके लिए उजरत की गुंजाइश है, ज़रूरतमंद के लिए, वेल ऑफ खाते पीते लोगों के लिए, तलबा के लिए, बिला ज़रूरत एक फैशन में अपनी पॉकेट मनी बनाने के लिए ऐसा करना और पैसे देना ये इंतहाई नामुनासिब और गैर शरई अमल है। अल्लाह हमें समझने और अमल करने की तौफीक अता फरमाए।